बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, महाराष्ट्र शासनातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षावरील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ, मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला आर्थिक सहाय्य केले जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी दैनंदिन गरजा व इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाला असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.